आपण जे काम करतो आहोत आणि गोल्डन बँकचं सुद्धा एक वेगळं तत्वज्ञान आहे आणि ते दुसरं जी विधान म्हणून माझ्या आवाजाच्या लोकांना पसंत असेल तर मी पोहोचू शकतो असं इतक्या सर्जी म्हणून त्यांनी सांगितलं. त्यांनी पूर्ण सहकार्याच्या कार्यक्रमात केलं तर सेवा भागांची ती मालिका आमच्याकडनं प्रसारित झालेली. ही एक वेगळी त्यांच्या परिचयाचा भाग मुद्दा मी सांगितला. आता तर त्यांचं व्याख्यान ऐकायला आपण उत्सुक असालच, पण तत्पूर्वी मला असं वाटतं की मंडळाच्या वतीनं आपण त्यांचा सत्कार करूया.
मंडळाची पुस्तक आहेत गीता विविधा प्रकरण.
अशा प्रकारे मध्ये पुन्हा एकदा आणखी वेगळं बोलणं आवश्यक आहे असं नाही, परंतु आज्ञा झाल्यावर त्यांच्या परिचय आपल्यापर्यंत व्हावा हा आहे त्यातला उद्देश होता. अध्यात्म तत्वज्ञान संत साहित्य या संदर्भामध्ये सामान्यत हे सगळं कार्य 50 नंतर करायचं असतं आणि साधारणपणे तो विषय हा तरुणाशी काही संबंध नाही असा एक विचार सगळ्या स्वतः गेली काही वर्ष रुजलेला आहे. याला ज्याने ज्याने विषय दिला अशांपैकी स्वामीजींचं कार्य आहे. आपण कोणत्याही महिन्यातल्या पाचव्या ज्या महिन्यात पाचवा रविवार येतो त्या रविवारी जर आपण पुण्यात असाल तर आवर्जून सर्व महाविद्यालयाच्या देवी रमाबाई सभागृहामध्ये या. त्याचं नाव सुप्रसिद्ध देवी रमाबाई आहे पण देवी रमाबाईचा प्रभाव या झाला. त्या सभागृहामध्ये एक भव्याचा संतांचा मेळावा असतो असं मी संत असं म्हणेन. स्वामीजींच्या सर्व जे असतात संत असं मी मानतो. त्या काळात मला वाचायला अजून पुष्कळ काळ आहे अभ्यास करावा लागेल. या वास्तूच असं एक विशेष महत्व आहे. गीता धर्म मंडळात मी स्वतः आणीबाणीच्या काळामध्ये राहायला होतो. त्याच्यानंतरच्या काळामध्ये तरुणांच्या संदर्भात काम करताना गतवर्षी एक संकल्प केला आणि आपण सगळ्यांनी तो अनुभवला असेल की ज्याच्यामध्ये 11 कोटी सूर्यनमस्कार साहेब पुण्यामध्ये कार्यक्रम झाला. त्या सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमाला जोडलेला असा एक कार्यक्रम होता. त्याचं नाव होतं आंतरराष्ट्रीय योग आणि शारीरिक शिक्षण परिषद. त्या परिषदेच्या निमित्तानं एक 3 दिवसाचा मोठा योग विषयाचा चर्चासत्र ओपन डिस्कोर्स अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक सत्र इथं सादर केलं गेलं. त्याच्यामध्ये योग आणि संस्कृती यशस्वी स्वामीजींनी आपले विचार मांडले. युवकांच्यापर्यंत अशा प्रकारचे विचार जाण्याची शक्यता सुद्धा या जमान्यात नाहीये. अशा वेळेला या विषयावरती 3 दिवसाची 4 चर्चासत्र आणि 8 लोकांची विशेष ओपन डिस्कोर असा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. माधवनाथ महाराजांच्या संप्रदायामध्ये मला आणीबाणीच्या काळातल्या प्रत्यक्षात कथा मी त्याचं कीर्तन ऐकलं, त्याचं प्रवचन ऐकलेलं आहे. आणि त्यानंतरच्या काळामध्ये युवक वर्गापर्यंत असं पोहोचणं आणि ते सक्षमपणे पोहोचणं त्यातल्या जर दुर्मिळ अशी गोष्ट आहे. या निमित्तानं गीताधर मुलाच्या व्यासपीठावरून त्यांचं बोलणं होणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांच्या द्वारे हा संदेश युवकांच्या पर्यंत जाण्यासाठी आपण त्यासाठी आग्रह धरावा अशी मी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना. आणि प्रामुख्याने युवक वर्ग याच्यासाठी कसा जोडला जाईल हा आमच्या सगळ्यांच्या चिंतेचा विषय. या निमित्तानं आपण सर्वांनी लक्षात घ्यावा. जी मंडळी उशीर आहे त्याच्या विनंती करून पुढे येऊन बघा. अजूनही सगळे येणार आहे त्यामुळे जागा भरपूर पुढच्या वेळेला लागला याचा उपयोग करून घ्यावा.
ज्ञानयज्ञ सत्राचा हा 25वा वर्ष आहे. 25वा वर्धापन दिन उत्सव आहे. त्या निमित्ताने दर महिन्यामध्ये एक असं एक मोठं प्रवचन करण्याचा त्यांचा विचार म्हणून मला फोन आला. खरं म्हणजे गीता धर्म मंडळाचं काम हे इतकं उत्तम आणि दमदार असं झालेलं आहे आतापर्यंत आणि सगळ्या समाजाच्या आदराला हे काम पात्र असं आहे. इथली सगळी जी मंडळी कार्यकारिणीवर आहेत ती कोणत्या ना कोणत्या पद्धतीने संबंधित आहेत त्यामुळे यायचं तर होतच. या मंडळाचा इतिहास खूप मोठा आहे. 1924 साली गीता धर्म मंडळाची स्थापना झाली आणि हा 25वा अखंड ज्ञानयज्ञ आहे. दर दिवशी इथं प्रवचन झालेलं आहे. अखंड याचा अर्थ 25 वर्षामध्ये खंड न पडता इथं गीतेवरची प्रवचनं आतापर्यंत झाली. संस्था स्थापन होऊन पुष्कळ 80-90 वर्ष झाली पण त्याच्यातली 25 वर्ष म्हणजे अलीकडे काम करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांनी गीतेच्या भक्तांनी हे काम अजून वाढवलं असं निश्चित वाटत. इथं व्याख्याना करता किंवा प्रवचना करता विषय कोणता घ्यायचा असं मला विनायकांनी विचारलं तर मी म्हटलं की जरा आणखी वेळेला ठरवेल. खूप कामांची तेव्हा घाई होती. गीता धर्म मंडळाचा एकूण इतिहास पाहता गीता धर्म मंडळाचं काम हे लोकमान्यांच्या गीता रहस्य या ग्रंथाच्या आणि गीतेच्या प्रचाराकरता म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये झाला. अर्थात योगायोगानी एवढं सगळं लक्षात घेऊन नव्हे, पण योगायोगानी मी गीतेमध्ये संन्यासयोग या नावाखाली जो अध्याय आलेला आहे त्या अध्यायातले काही श्लोक घेणार आहे. सांख्ययोग अर्थात आत्मविषयक तत्वज्ञान, कर्मयोग, ज्ञान कर्म, संन्यासयोग आणि संन्यासयोग पाचवा अध्याय. इथपर्यंत गीतेचा जो प्रवास झाला त्याच्यामध्ये योग संन्यस्त कर्मान असा शब्द आल्याबरोबर अर्जुनाने संन्यास आणि कर्मयोग याच्याविषयी एक तुलनात्मक प्रश्न पाचव्या अध्यायाच्या सुरुवातीला विचारला. ज्ञान संच्छिन्न संशयम आत्मवश्यैर विधेय आत्मा. पण अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला की एकदा तू काहीतरी एक सांग, एकदा कर्मयोग सांगतोस, एकदा संन्यास सांगतोस. संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च शंससी यत श्रेय हेतयो एकम तन्मे ब्रूही सुनिश्चितम. ज्याने माझं कल्याण होणार आहे ते एक सुनिश्चित असं मला सांग. आणि हा संन्यास योग भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. अध्यायाचं नाव जरी संन्यास योग असलं तरी देखील भगवंतांनी या अध्यायामध्ये संन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही एकच आहेत, सारखेच आहेत असाच अभिप्राय दिला. भगवंत असं म्हणाले की सांख्य आणि योग हे वेगवेगळे आहेत असं माहितगार नसलेले, गीतेचे माहितगार नसलेले किंवा योग्य ज्ञान नसलेले म्हणू शकतात, पंडित असं म्हणणार नाहीत. याच्यातली कुठलीही एक गोष्ट परिपूर्ण ज्याच्या ठिकाणी आहे त्याला दोन्हींची फळं मिळतात. जर परिपूर्ण संन्यास एखाद्याच्या ठिकाणी असेल तर कर्मयोगाचं देखील फळ मिळतं, आणि परिपूर्ण कर्मयोग ज्याच्या ठिकाणी आहे त्याला संन्यासाचं देखील फळ मिळतं असं भगवंतांनी सुरुवातीलाच अभिप्राय दिला. ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते तो नित्य संन्यासी जाणावा. कोण यो न द्वेष्टी न कांक्षती, जो कशाचाही द्वेष करत नाही आणि कशाचीही कांक्षा धरत नाही, तसंच जो द्वंद्वरहित आहे तो अत्यंत सुखे नैव बंधातून सुटून जातो असं भगवंत म्हणाले. भगवंतांनी कर्मयोगाची देखील व्याख्या केली. योगयुक्त हा विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्व भूतात्म भूतात्मा कुर्वन अपि न लिप्यते. आणि असं निश्चित झालं की सुखम बंधात प्रमुच्यते हा भगवंतांचा संन्यास आहे. आणि करूनही जो लिप्त होत नाही, कुर्वन अपि न लिप्यते हा भगवंतांचा कर्मयोग आहे. म्हणजे काय? नित्य संन्यासी याचा अर्थ ज्ञानी पुरुष जी कर्म करीत नाही ती तर तो करत नाहीच, जी कर्म तो करत नाही ती तर करत नाहीच, पण जी कर्म तो करतो तीही कर्म अंतर अनुभवानी तो करत नाही. त्याच्या हातातून जी कर्म घडतात, ज्ञानीपुरुषाच्या हातून जी कर्म घडतात ती प्रत्यक्षतः तो करत नाही. आपण देहसंघातापासून वेगळे अलिप्त सच्चिदानंद अशा भूमिकेत असल्यामुळं जी कर्म त्याच्या हातातून घडत नाहीत ती तर तो करत नाहीच, त्याचा प्रश्नच येत नाही. पण जी कर्म घडतात ती देखील तो करत नाही. पण गमत अशी आहे की भगवंतांचा जो नित्य संन्यासी आहे तोच भगवंतांचा कर्मयोगी देखील आहे. दुसऱ्या भाषेत असा ज्ञानी पुरुष जी कर्म प्रत्यक्ष करतो ती तर तो करतोच, पण जी कर्म करत नाही ती कर्म देखील अंतर अनुभवानी अंतप्रेरणेने सर्वात्मा आपण आहोत अशा भूमिकेने आपल्याच अधिष्ठानावर घडली अशी भूमिका धरतो तोच भगवद्गीतेचा कर्मयोगी देखील आहे. संन्यासी आणि कर्मयोगी हे खरं म्हणजे मी जे बोलतो आहे ते शब्दांचं उलटसुलट केल्यासारखं तुम्हाला वाटेल, पण संन्यासी आणि कर्मयोगी या भूमिका एकच आहेत असं भगवंत सांगतात. यत सांख्यही प्राप्यते स्थानम तत् योगही अपिगम्यते. सांख्य संन्यासी ज्ञानी ज्या ठिकाणी पोचतो त्याच ठिकाणी योगी देखील पोचतो. एकम सांख्यंच योगंच यः पश्यति स पश्यति. एक बारकावा असा आहे की अर्जुन संन्यासी आणि कर्मयोगी असं म्हणतो आहे आणि भगवंत सांख्य आणि योगी असं म्हणत आहे. तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी दोन मार्ग आहेत असं सांगितलं. ज्ञान यज्ञेन सांख्यानाम कर्म योगेन योगिनाम. भगवंतांना हा संन्यासी हा जो शब्द आहे त्याच्याऐवजी सांख्य शब्द अधिक पसंत पडला. पण संन्यासी हाही शब्द त्यांनी इथं वापरला नाही असं नाही, पण भगवंत असं म्हणाले की हा संन्यास आहे तो संन्यास योगाखेरीच जर आचरला तर तो जरा दुःखपूर्ण असतो. आणि जो योगयुक्त आहे तर तो ब्रह्मभावनेला त्वरित पोचतो. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की भगवंतांचा कर्मयोगी तो की जो ज्ञान प्राप्त होण्याच्या आधी कर्म करत होता, कर्म करता करता चित्तशुद्धीद्वारा भक्तिज्ञानाचा उदय अंतःकरणात होऊन त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्तीनंतर देखील तो कर्म करत राहिला हा भगवंतांचा कर्मयोगी आहे. तर अजून एक प्रकार असा आहे, इकडे पुढे जागा आहे इकडे येऊन बसता येईल. अजून एक प्रकार असा आहे की ज्ञान प्राप्त होण्याच्या आधी जो कर्म करत होता, कर्म करता करता चित्तशुद्धीद्वारा भक्तिज्ञानाचा उदय अंतःकरणात झाला आणि त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याची कर्म क्रमशः गळत गेली. फळली केळी उन्मुळे तैसी आत्मलाभे प्रबळे जयाची क्रिया ढाळे ढाळे गळे तू आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो भगवंतांचा प्रथम कर्मयोगी असला तरी अंततः संन्यासी आहे. अजून एक प्रकार आहे की तो अवघड आहे असं भगवंत म्हणाले. ज्ञान प्राप्त होण्याच्या आधीच ज्यांनी संन्यास घेतला, आपलं घर सोडून दिलं, वस्त्र बदलली, गाव बदलला आणि आत्मचिंतनामध्ये निमग्न होऊन गेला असं करता करता त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर देखील तो याच स्थितीत राहिला हा अजून एक संन्यास तो अवघड आहे असं भगवंतांचं मत आहे. मला जे श्लोक तुमच्या पुढे मांडायचे आहेत ते कर्मयोगी आणि संन्यासी हे एकच आहेत अशा प्रकारचं निरूपण केल्यानंतर भगवंतांनी या कर्मयोगाचं म्हणा किंवा संन्याशाचं म्हणा एक विलक्षण जीवन किंवा जीवनचित्र किंवा रेखाचित्र आपल्या समोर मांडलं. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये ठिकठिकाणी अशी चित्र निर्माण केली जसं स्थितप्रज्ञाचं चित्र आपल्या समोर ठेवलं, कर्मयोगाचं चित्र ठेवलं, तसं जीवनमुक्ताचं या ठिकाणी ठेवलं, या अध्यायामध्ये ठेवलं. पुढे भक्त ज्ञानी पुरुष दैवी गुणसंपदेचा पुरुष गुणातीत अशी अनेक भगवंतांनी आपल्या समोर प्राप्त पुरुषांची त्या त्या अंगाने अशी शब्दचित्रच उभी केली. या अध्यायाचा एक विशेष म्हणजे कर्मयोग आणि सांख्ययोग याच्यातून एकच गोष्ट प्राप्त होते. कर्मयोग जरा सोपा आहे असं भगवंतांनी अभिप्राय दिल्यानंतर भगवंतांनी जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन केलं आणि ते वर्णन आपण काही बाही पाहणार आहोत. फार मोठा विषय आहे. हे वर्णन खरं म्हणजे 18व्या श्लोकापासून ते 28व्या श्लोकापर्यंत समजलं जातं अभ्यासकांच्या मते. मी इतके तर घेऊ शकणार नाही पण याचं झिस्ट काय आहे ते नक्की सांगून जाणार. हा जो जीवनमुक्त आहे तुम्ही त्याला कर्मयोगी म्हणा अथवा संन्यासी म्हणा, भगवंतांनी असं सांगितलं की संन्यासी अथवा कर्मयोगी. जर कर्मयोगी असं म्हटलं तर भगवंतांनी त्याची व्याख्या इथं केली. हा अंतःकरण जसं निर्मळ झालेलं आहे असं आहे, ज्याचं मन शुद्ध झालेलं आहे असं आहे. विशुद्ध आत्मा विजित आत्मा जितेंद्रिय त्यांनी इंद्रिय जिंकलेली आहेत. कर्म खूप करतो म्हणून गीतेल त्याला कर्मयोगी म्हटलेलं नाहीये. ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, मन शुद्ध झालेलं आहे, ज्यांनी इंद्रिय विजय संपादन केलेला आहे, सर्व भूतमात्रांचा आत्मा हाच आपला आत्मा असा व्यापक आत्मबोध ज्याचा झालेला आहे आणि ज्याच्या वर्तनामध्ये तसं दिसतं, तसंच सर्व प्रकारची कर्म करताना तो अलिप्त असतो. अनेक कर्मांचं वर्णन भगवंतांनी इथं केलं. नैव किंचित करोमि इति युक्तः मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्. अगदी साधी साधी कर्म, मग मोठी जी आपण करतो अशी मोठी कर्म देखील आहेत पण श्वास घेण्यासारखं देखील, आणि उन्मिषम निमिषम नपी डोळ्यांची पापण्याची उघड झाप देखील, अशी सगळी कर्म करत असताना इंद्रिय आपल्या आपल्या विषयामध्ये किंवा अर्थामध्ये वर्तन करत आहेत आणि आपण अत्यंत अलिप्त आहोत असा ज्याचा बोध आहे असा. सर्व कर्म ही तत्वतः ब्रह्मातून प्रेरित होतात असं जो समजतो, ब्रह्मणी आधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति या, जो संघ सोडून करतो, संघ सोडून म्हणजे मी देह ही भावना सोडून, संघ सोडून याचा अर्थ कर्माचा करता मी नाही अशा भावनेनी, फल त्याग करून, तसंच आत्मशुद्धी करता त्याची सगळी कर्म असतात. अगदी पोळ्या लाटण्यापासून ते स्वामीजी म्हणत असत की प्रेसिडेंट जे काम करतात ते दुर्दैवानी. हे चुकीचं उदाहरण मी जरा देतोय, पोळ्या लाटण्यापासून ते प्रेसिडेंट जे करतात ते मध्यंतरी आपल्या कुठल्या तरी एका मंत्र्यांनी याच्या संबंधी एक विनोदच केला. पण एखादी गृहिणी घरात जे काम करते तिथपासून ते कोणतंही काम, एखाद्या राष्ट्रप्रमुखापर्यंतचं काम जर परमार्थी भावनेने करायचं असेल तर आत्मशुद्धी हाच हेतू असायला पाहिजे असं भगवंत म्हणतात. मी जे पोळ्या लागते आहेत आणि जेवण तयार करते आहे, स्वयंपाक करते आहे, माझे पतिदेव जेवणार आहेत, माझी मुलं देवासमान ती जेवणार आहेत, त्यांची पुष्टी तुष्टी या कर्मातून होणार आहे, मी आत्म्याला संतोष देते आहे आणि माझ्या आत्मोन्नती करता हे कर्म आहे, अशा भावनेनी यच्चे यावत कर्म. अशा प्रकारे जो कर्म करतो तो त्याला भगवंतांनी युक्त असं म्हटलं, योगयुक्त हा. आणि पुढे जाऊन व्याख्याच केली, विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया, आणि ती व्याख्या दीर्घकाळापर्यंत भगवंतांची चालली. कायेन मनसा बुद्ध्या केवलैहि इंद्रियैहि अपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धी. संग त्याग करून आणि आत्मशुद्धी प्रत्यर्थ अशी योगी कर्म करतो. इथपर्यंत सांगितल्यावर मग योगयुक्त हा शब्द होता तो त्यांनी परत वापरला. युक्त हा असा जो युक्त आहे तो कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोती नैष्ठिकीम. असा जो युक्त आहे तो कर्मफलाचा त्याग करतो आणि शांती प्राप्त करतो. ही जी शांती प्राप्त करणं आहे ती शांती कर्मफलाच्या त्यागाशिवाय भगवद्गीतेत सांगितलेलीच नाहीये कुठेही. बाराव्या अध्यायातला 12वा श्लोक देखील, श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागा त्यागात शांती अनंतरम. कर्मफल त्यागानंतरच ध्यानात मिळणारी शांती देखील एखाद्या वेळेला रिलेटिव्हली ध्यानात आहे पण व्यवहारात नसू शकते, कारण व्यवहारात आकांक्षा आहे, व्यवहारात माझं तुझं आहे, व्यवहारात जय पराजय आहे, व्यवहारात लाभ अलाभ आहे. जर आत्म्याचं जीवन जगायचं असेल तर या सगळ्या गोष्टी, देह आहे आणि देह स्वधर्म कर्म करणार आहेत म्हणून केवळ करायचा आणि त्याच्या फळापासून दूर राहायचं, ही जर युक्ती जमली तरच शांतीशी तुमचा संबंध येईल, अन्यथा येणार नाही. कितीही नामस्मरण केलं तरी नाही, कितीही ध्यान केलं तरीही नाही, कितीही स्तोत्र पठण केलं तरीही नाही, हे वर्म चुकला तर शांती चुकली. म्हणून भगवंत म्हणतात युक्ता हा कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोती नैष्ठिकीम. जो युक्त आहे तो युक्त कर्मफलाचा त्याग करून शांती प्राप्त करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर उभी दिली, तरी आत्मयोगे आतिला जो कर्मफळाशी विटला तो घर रिघोनी वरिला शांती जगी. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, आत्मज्ञानाने जो संपन्न आहे आणि कर्मफळाच्या बाबत तो अगदी विटलेला आहे, कर्मफळाशी संबंध ठेवत नाही, त्याला शांती त्याच्या घरी येऊन माळ घालते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असा जो कर्मयोगी आहे तो कर्मयोगी आणि सुखम बंधात प्रमुच्यते अत्यंत सुखे नैव सर्व बंधांपासून जो मुक्त झालेला आहे असा संन्यासी, की ज्याच्या अंतर्यामी द्वेष नाही. आपल्या अंतर्यामी द्वेष असू शकतो, आपल्या अंतर्यामी देहाच्या संदर्भात, मनाच्या संदर्भात, बुद्धीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या, धर्माच्या अनेक संदर्भामध्ये कांक्षा असू शकते. आपल्या ठिकाणी लाभ अलाभ जय पराजय शीत उष्ण हवं नको माती सोनं असं द्वंद्व असू शकतं. ज्याच्या ठिकाणी द्वंद्व नाही तो अत्यंत सुखे नैव बंधापासून सुटून जातो. आणि हा सुखे नैव बंधापासून सुटून जाणं आणि कर्मफलाचा त्याग घडल्यामुळं शांती प्राप्त होणं ही एका दर्जाची गोष्ट आहे आणि कोणतीही एक गोष्ट लाभली तर दुसरी लाभल्यासारखी आहे असा भगवंतांचा अभिप्राय आहे. मला विषयावर यायलाच वेळ लागतोय बरं का. पण अशा प्रकारे ज्यांनी शांती प्राप्त केली अथवा सुखे नैव जो बंधापासून सुटला तर तो युक्त पुरुष सर्व कर्म करत असतानाच ती कर्म आपण करत नाही असं ठरवतो. कर्मयोगी असो अथवा संन्यासी असो, भगवंतांचे शब्द असे आहेत की सर्व कर्माणि मनसा संन्यास्यास्ते सुखम वशी. सर्व कर्मांचा मनानी संन्यास करतो आणि देह मन बुद्धीनी कर्म करतो. मनानी याचा अर्थ जीवभावानी आत्म्याच्या अंगाने ती कर्म मी करत नाही अशी भावना ठेवतो आणि कर्म करतो आणि सुखाने राहतो. नवद्वारे पुरे देही नैव पुरवन्न कारयन, तो कोणतंही कर्म करणारा नसतो आणि कोणत्याही कर्माचा प्रेरक नसतो. असं आधी स्वतःच जो कर्म करणार आहे त्याचं अविच्छिन्न लक्षण भगवंतांनी सांगितलं. तुम्ही तुम्हाला कोणीही म्हणून घ्या, तुम्ही कर्मयोगी म्हणून घ्या, या व्याख्येत तुम्हाला यायला लागेल तर तुम्ही कर्मयोगी, तुम्ही संन्यासी म्हणून घ्या, या व्याख्येत यायला लागेल तर तुम्ही संन्यासी. ही फार उंच, जैसा फळाची हावे तैसे कर्म करी आघवे, मग न किजेची येणे भावे उपेक्षीचो. तो जयाकडे वास पाहे तेव्हा ती सुखाची सृष्टी होईल. तो म्हणे तेथर आहे महाबोधू. अनेक संतांच्या हकीकती मध्यंतरी श्रीधर स्वामी महाराजांचं वाचत होतो, ते असं म्हणतात की माझं नुसतं दर्शन एखाद्या व्यक्तीला झालं तरी त्याला परमात्म्याची आठवण यावी इतका मी पवित्र होऊन जाईल. मला त्याने नुसतं पाहिलं तरी त्याला भगवंताची आठवण यावी असं पवित्र जीवन माझं मी घडवेल. श्रीधर स्वामी ज्यांच्याकडे पाहत असत त्यांचा तो असा फोटो तुम्ही कधी पाहिलाय? किती अलिप्त डोळे, किती प्रेममय दृष्टी. प्रेम आणि अलिप्तता अशी एकत्रित येणारी. या सत्यसाई निलयमध्ये गुरु नानकांचा एक फोटो होता. अतिशय विनम्रतेनी अशा प्रकारे हात जोडलेला, डोळे देखील दिसत नव्हते, पण ज्या विनम्रतेनी आणि ज्या सद्भावाने त्यांनी हात जोडलेले होते, मग डोळे उघडून जर कोणाकडे पाहतील तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तो जयाकडे वासू पाहे तेव्हा ती सुखाची सृष्टी होईल. तो म्हणे तेथर आहे महाबोधू. अशा प्रकारे सर्व कर्म हातून घडत असताना देखील असा युक्त पुरुष जो आहे, ज्यांनी कर्मफलाचा त्याग केलेला आहे आणि शांती प्राप्त केलेली आहे, असा महापुरुष जो अत्यंत सुखे नैव बंधापासून सुटून गेलेला आहे, तो कोणतीही गोष्ट मी करतो अथवा मी करवली अशा प्रकारच्या भावात राहतच नाही. अशा प्रकारे त्या महापुरुषाचं वर्णन भगवंतांनी पहिलं केलं आणि मग परमात्म्याचं वर्णन केलं. भगवंत असं म्हणतात आणि या ठिकाणी जी परमात्म्याची व्याख्या आलेली आहे तशी व्याख्या संबंध भगवद्गीतेत कुठेही नाही. परमात्म्याच्या अत्यंत परिशुद्ध अशा स्वरूपाची व्याख्या इथं भगवंतांनी केली. न कर्तृत्व न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू, न कर्मफल संयोग स्वभावस्तु प्रवर्तते. परमात्मा कोणाच्याही ठिकाणी कर्तृत्व किंवा कर्मप्रेरणा किंवा कर्म काहीच निर्माण करत नाही, तर जीव मात्र आपल्या आपल्या प्रकृतीप्रमाणे कर्म करत असतात. ना दत्ते कस्यचित पापम, तो विभू परमात्मा कोणालाही पाप देत नाही. न चैव सुकृतम विभो अज्ञाने नावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः। आपण म्हणजे युक्त असलेला महापुरुष जसा काहीही करत नाही आणि करवत नाही तसा तत्वतः शुद्ध स्वरूप परमात्मा देखील काहीही करत नाही आणि करवत नाही, तो कर्म करणाराही नाही, कर्म प्रेरक देखील नाही। अशा प्रकारे आपणच परमात्मा अशा प्रकारचं एक विलक्षण ज्ञान त्याला प्राप्त होतं। जसं आपलं लक्षण आहे त्याच लक्षणाने परमात्मा युक्त आहे म्हणून आपण परमात्मा आहोत, अशा पद्धतीने तो परमात्म्याशी आणि आपल्या स्वतःशी एकरूपता साधतो। आणि ही एकरूपता साधल्यानंतर भगवंत असं म्हणतात की त्याच्या ठिकाणचं अज्ञान संपूर्णपणाने गेलेलं असतं आणि ज्ञान आदित्यवत त्याच्या ठिकाणी प्रकाशमान होतं। तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठः तत्परायणः। आता इथं जो तत् आहे तो परमात्मा मुळातच आपण आहोत अशा भावनेनी तो परमात्म्याकडे पाहतो आहे, म्हणून तो परमात्म्याला त्या भावनेनी जाणतो, तो आणि आपण एक अशी त्याची भावना असते। तदात्मानः तन्निष्ठः त्याच्या ठिकाणी तो निष्ठा ठेवणारा असतो। तत्परायणः आणि देह आहे तोपर्यंत स्खलनाची भीतीही आहेच, म्हणून कायमच आपण पूर्ण झालो अशा भावनेत भूमिकेत तो कधीही वावरत नाही, तर तोच परमगती आहे असं अंतकाळपर्यंत धरून तो चालतो। अशा प्रकारे चालल्यामुळं गच्छन्त्य पुनरावृत्तीं अपुनरावृत्तीं ज्ञान निर्धूत कल्मशहा, या ज्ञानाने त्याची सगळी पाप, पाप याचा अर्थ देहबुद्धी, स्वार्थ भावना, जीव भावना सगळी नाहीशी होऊन जाते। आणि तो जेव्हा देह सोडतो तेव्हा अपुनरावृत्ती त्याला परत येणं होत नाही। असं ज्या महापुरुषाच्या संदर्भामध्ये वर्णन केलं त्या जीवनमुक्त पुरुषाची लक्षणं इथून पुढे भगवंतांनी सांगितली। भगवंत असं म्हणाले की विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः। जीवनमुक्त जो असतो तो विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे ज्यांनी ब्रह्म जाणलेला आहे असा, विनयासकट पूर्ण विद्यात्मक भावानी भरून गेलेला असा, अविद्या नाही विद्यात्मक भावानी भरून गेलेला असा मनुष्य ब्राह्मण म्हणून तो पाहतो। आत परमात्मा आहे हे त्याला स्पष्ट समजतं। तसंच गवी हस्तिनी गाय हत्ती श्वान आणि चांडाळ या सर्वांच्या ठिकाणी तो समदर्शन घेणारा राहतो। सर्वांच्या ठिकाणी एकच परमात्मा भरून राहिलेला आहे अशा प्रकारे तो दर्शन घेतो। भगवंतांनी जो युक्ता कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोति नैष्ठिकीम असा उच्चार केला, जो युक्त आहे तो कर्मफलाचा त्याग करतो आणि तो शांतीला प्राप्त होतो। या शांतीला प्राप्त झाल्यावर त्याच्या ठिकाणी एक शुभ दृष्टीचा उदय होतो। तोपर्यंत दृष्टीला शुभता पवित्रता खऱ्या अर्थाने लाभत नाही। कधीही आपलं पोट भरल्यानंतरच मग जगताच्या अन्नाची काळजी करणार, त्याला स्वतःला शांती लाभली, त्याला स्वतःच्या आत असणारा जो परमात्मा जो कर्म करत नाही, कर्म प्रेरक नाही असं लक्षात आला की मग त्याची एक प्रकारे जगताकडे पाहण्याची अत्यंत पवित्र दृष्टी निर्माण होते, तयार होते. आणि ही शुभ दृष्टी आहे, या शुभ दृष्टीतून त्याची समदृष्टी तयार होते. समदृष्टी म्हणजे जगामध्ये एक अशी ब्रह्मकड्या सर्वांच्या अंतर्यामी तोच भरून राहिलेला आहे अशा प्रकारचं ज्ञान. हर देस में तू, हर भेस में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. सगळ्या कुठेही असो, कोणत्याही ठिकाणी, कुठल्याही प्रदेशामध्ये आणि कुठल्याही स्वरूपात परमात्मा जरी समोर आला तरी मला फसवू शकणार नाही. त्याच्या आत तो परमात्माच आहे, व्यक्तीच्या आत अशा प्रकारे मी ओळखेन, मी समदर्शन घेईन. चांडाळ आणि ब्राह्मण विद्या विनय संपन्न असा ब्राह्मण या सर्वांच्या बाबत अत्यंत समत्वानी याचा अर्थ त्यांच्या अंतर्यामी प्रभू पाहूनच मी वर्तन करेन, प्रभू पाहिन आणि योग्य ते वर्तन करेन. प्रभू पाहेन आणि मग जसं जावई घोड्यावरून आला, जावयाचा घोडा म्हणून त्याला स्वयंपाकघरात आणून बसवायचा नाहीये, त्याला तबेल्यात बांधून तोबरा द्यायचा आणि जावयाला पुरणपोळी द्यायची. तसं समवर्तीन असं म्हटलेलं नाहीये, पण समदर्शीन असं जरूर म्हटलेलं आहे. आणि हे जे समदर्शीन आहे, ते समदर्शीन हा त्याचा अंतर अनुभव आहे. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन, सवेची उघडिले लोचन तव विश्वरूप देखे. अशा प्रकारे हे जीवनमुक्ताचं विशिष्ट लक्षण भगवंतांनी सांगितलं. इहैव तैः चितः सर्गः येषां साम्ये स्थितं मनः, निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. इथंच म्हणजे देह सोडलेला नसतानाच जिवंतपणीच तैही जिताः सर्गः, ज्यांनी जन्म ओलांडला, ज्यांनी हा मृत्यूलोक जिंकला. इहैव तैही चिताः सर्गः येषां साम्ये स्थितं मनः, ज्याचं मन साम्यामध्ये स्थिर झालं. विनोबांनी तर गीतेला, सगळ्या गीतेलाच साम्य योग असं म्हटलेलं आहे. हा समत्व सांगणारा योग आहे. देह असतानाच त्यांनी देह ओलांडला, देह असतानाच त्यांनी मनाला ओलांडलं, त्यांनी आपल्या स्वतःला ओलांडलं, जन्माला ओलांडलं, मृत्यूला ओलांडलं असं भगवंत म्हणतात. जन्म मृत्यूला ओलांडलं याचा अर्थ जन्म मृत्यूकडे तो दुरून पाहायला लागला. त्याच्या शुभ दृष्टीने मग समत्व हा त्याच्याकरता एक आदर्शभूत होऊन गेला. तो युक्त झाला, कर्मफलाचा त्याने त्याग केला, त्याला शांती प्राप्त झाली, शुभदृष्टी प्राप्त झाली, समत्वाने पाहायला लागला. अशा प्रकारे आत्मशांती, शुभदृष्टी, समत्व या सगळ्या परंपरेच्या मुळाशी त्यांनी केलेला फलत्याग हीच महत्वाची गोष्ट आहे. आणि या फलत्यागामुळं देहामध्ये कर्म करत असताना सगळ्या फळांना त्यांनी ओलांडलं, सगळ्या आकांक्षांना त्यांनी ओलांडलं, जिजी विषयाला देखील त्यांनी ओलांडलं, मुमूर्षा देखील त्यांनी ठेवली नाही आणि निर्दोष आणि सम असलेलं ब्रह्म सतत पाहत राहिल्यामुळं तस्मात ब्रह्मणी ते स्थिता, त्यामुळे तो ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होऊन राहिला. कोणतीही गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर त्या गोष्टी सरखं तुम्हाला व्हायला लागतं. तुम्ही जर विद्येचा ध्यास घेतला तर ती विद्याच खायला लागते, ती विद्याच प्यायला लागते, त्या विद्येच्या बरोबर राहायला लागतं, त्या विद्येच्या बरोबर झोपायला लागतं. तुम्ही जर पैसा मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवलं असेल तर पैशाबरोबर फार समत्व ठेवायला लागतं. जेवताना, खाताना, पिताना, चालताना, बोलताना, झोपलेला असताना, स्वप्नात तुम्हाला पैसा आणि उद्योग दिसणं आवश्यक आहे. जर एवढं झालं नाही तर तुम्ही तितका पैसा मिळवणार नाही तुम्हाला जितका मिळवायचा तितका. जर तुम्हाला परमात्मा प्राप्त करायचा असेल तर परमात्म्यासारखंच तुम्हाला व्हायला लागेल, परमात्म्यासारखीच भावना ठेवायला लागेल. तो जसा सत्स्वरूप आहे तुम्हालाही सत्स्वरूप, आपण अविनाशी आहोत, त्याच्यासारखंच व्हायला लागेल. तो जर चैतन्य स्वरूप असेल तर तुमचं अविनाशी हे स्वरूप चैतन्य मात्र आहे हे लक्षात घ्यायला लागेल. तो एकमेवा द्वितीय असेल तर तुम्ही देखील अंतरानुभवाने आत्म्याने व्यापकच व्हायला लागेल, तरच तुम्ही परमात्म्याशी एकरूपता साधाल, नाहीतर साधणार नाही. तसंच कर्म घडायला लागतं, तसंच वर्तन घडायला लागतं. अंतकाळी देखील तिथपर्यंत देखील त्याच भावनेमध्ये राहायला लागतं. तद्बुद्धया, तदात्मानः, तद्निष्ठा, तत्परायणः हा श्लोक आधी येऊनच गेलाय. गच्छन्त्य मग या भावनेत गेला तर परत येत नाही, मग परमात्मा होऊन जातो. तुम्ही कधी रागवलेला मनुष्य जर पाहिला असेल तर क्रोध आणि तो एकरूप झालेला तुम्हाला दिसेल. तुम्ही कधी जर लोभी मनुष्य पाहिला असेल तर लोभ आणि तो एक तुम्हाला दिसेल. तुम्ही कधी द्वेष करणारा मनुष्य पाहिला असेल तर द्वेषी ज्याचा द्वेष करतो त्याच्याशी तो अगदी एकरूप त्या भावनेशी झालेला दिसेल. तुम्ही जर संत पाहिले तर ते परमात्म्याशी अगदी एक झालेले दिसतील, याच्यापेक्षा वेगळं राहता येत नाही. त्यामुळं निर्दोषम ही समम ब्रह्म, त्यामुळं निर्दोष आणि सम असलेल्या अशा ब्रह्माशी तोही त्याच भावनेने एकरूप होतो. तस्मात ब्रह्मणी ते स्थिता, म्हणून तो ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होऊन राहतो. याच्यावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या उभ्या खरंच फार सुंदर आहेत, पण मी शेवटच्या काही ओव्या घेणार आहे. मला असं वाटतं की माझं प्रवचन साधारणपणाने 6:25 चालू झालं असेल, 1 तास वेळ अजून 15 मिनिटं आहेत. न प्रवृषेत प्रियम प्राप्य, जे प्रिय आहे ते प्राप्त झाल्यानंतर न प्रवृषेत तो आनंदाने उड्या मारत नाही, तो फार रुष्ट होतो असं होत नाही. न उद्विजेत प्राप्यचा प्रियम, आणि जे अप्रिय आहे ते जर प्राप्त झालं तर तो उद्विग्न पावत नाही. स्थिर बुद्धी ही असमूढा ब्रह्मवित ब्रह्मणी स्थिता, बाह्य स्पर्शेषु असत्तात्मा विंदती आत्मनी यत सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अक्षयमश्नुते येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. हे श्लोक वाचले की स्थितप्रज्ञ लक्षणातले श्लोक आठवल्या खेरीच राहत नाही. न प्रवृषे प्रियम प्राप्य न उद्विजे प्राप्य चा प्रियम. स्थिर बुद्धी शब्दही वापरलाच आहे. स्थितप्रज्ञ लक्षणातलेच श्लोक इथेही घेतले जीवनमुक्त त्याचं वर्णन करताना, कारण जीवनमुक्त हा स्थितप्रज्ञाच्या पेक्षा कोणीतरी वेगळी व्यक्ती नाहीये. भगवद्गीतेचा जो स्थितप्रज्ञ आहे तो बुद्धीच्या अंगाने पाहिला तर तोच स्थितप्रज्ञ, कर्म आणि संन्यास यांच्या लक्षणांनी पाहिला तर तो जीवनमुक्त आहे. त्याच माणसाला भक्तीच्या परिपूर्णतेच्या योगाने पाहिलं तर तोच भक्त आहे, तोच ज्ञानी आहे, तोच गुणातीत आहे. प्रत्येक वेळेला काही वेगवेगळी व्यक्ती समोर नाहीये. दुःखेषु अनुद्विग्न मनः स्थितप्रज्ञातलं लक्षण आहे. दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विकतस्पृहा वीतराग भय क्रोधः स्थितधी मुनि उच्यते. इथं म्हटले न प्रवृषे प्रियम प्राप्य. दुःख झालं तर उद्विग्नता होऊ न देण्याचा अभ्यास जो करतो, ही जी लक्षणं आहेत, ही लक्षणं तशा प्रकारे त्या बोधात आल्यानंतर उमटणारी पण साधकालाही उपयोगी अशी आहेत. प्रिय गोष्ट प्राप्त झाली असताना जो देह बुद्धीवर नसल्यामुळं आणि समभावात असल्यामुळं, निर्दोषम ही समम ब्रह्म, आपण अनादी अव्यय अक्षर सच्चिदानंद अशा भावात असल्यामुळं प्रिय गोष्ट ही देखील देहभावनेची गोष्ट आहे हे तो ओळखून राहतो आणि त्यामुळं तो अति आनंदित होत नाही. सुखेषु विगत स्पृहा, सुखामध्ये स्पृहा वाढण्याचा धोका असतो. आता हेच दिवस असेच कायम राहावे असं सुखी माणसाला नेहमी वाटत असतं. कोणत्या कर्मांनी आपण सुखी झालो कोण जाणे, पण हा क्रम बदलायला नको. आता इथंच घड्याळ थांबावं, काळाचाही काटा इथंच थांबावा आणि आपण असंच सुख भोगणारे राहावे असं त्याला वाटत राहत. प्रिय प्राप्त होणं आणि अप्रिय त्याचा द्वेष करणं हे प्रियाप्रिय द्वंद्व आहेच. आपली जी चेतना आहे ती चेतना ही देहबुद्धीमध्ये सापडून अनुकूल वेदनीयम सुखम प्रतिकूल वेदनीयम दुःखम या न्यायाने सतत प्रियाचीच आकांक्षा करते आणि अप्रिय तिला कधीही नको असतं. पण हीच चेतना जर निष्कंप झाली तर अकंप चेतनेच्या ठिकाणी अतिशय जागृती प्राप्त होते. खरी जागृती ज्याला म्हणतात आचार्य, ज्याला म्हणतात ना यत स्वप्न जागर सुषुप्ती मवैती नित्यम तत् ब्रह्म निष्कलमहम न च भूतसंघा प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्व. आत्मतत्व यत स्वप्न जागर सुषुप्ती मवैती नित्यम, स्वप्न जागृती आणि सुषुप्ती याच्याही पलीकडची आहे अशी चौथी अवस्था निष्कंप अडोल केवळ चेतनरूप अशी स्थिती, अतिशय जागृतीची स्थिती. पण आपण जागृत आहोत असा अहंकार ज्या ठिकाणी नाही अशी. बाबा महाराज गर्दे म्हणतात ना, जागृती पळाली निद्राही गळाली वृत्ती झाल्या बंद. वृत्ती बंद झाली की जागृती आणि निद्रा या दोन्हीच्याही निरपेक्ष अशी शुद्ध जागृती प्राप्त होते आणि तेव्हा आम्हाला असं वाटतं की हाच ब्रह्मानंद आहे. आम्हा भासे ब्रह्मानंद सकल सुखाचा कंद. या ठिकाणी सुख आहे. किंबहुना सोये जीवो आत्मा याची लाहे तवजे होये तया नाव सुख. जीवाला जेव्हा आत्मबोध होतो तेव्हा जे होतं त्याला सुख असं म्हणतात. अतिशय जागृतीमध्ये प्रिय आणि अप्रिय हे व्यर्थ होऊन जातं. अतिशय जागृतीमध्ये देहभाव देखील नसतो. अतिशय जागृतीमध्ये मन देखील अडथळाच ठरतं. समर्थ म्हणतात की अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. तर्काचा थोडा देखील संपर्क निर्माण झाला की ते आत्मस्वरूप नाही सरवत. मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे. मनाचं उन्मन व्हायला लागतं, शब्द थांबायला लागतो. असं जेव्हा होतं तेव्हा अत्यंत जागृत अशा स्थितीमध्ये. पण ज्या ठिकाणी मन नाही, तर्क नाही, देहभाव नाही, पण ती झोपेसारखी अवस्था, पण झोप नाही, बाहेरून अत्यंतिक निद्रिस्त दिसणारी पण आत अत्यंत जागृत अशी स्थिती, त्याला समाधी या नावाने संबोधलं जातं. या स्थितीमध्ये आपली चेतना अगदीच कंपरहित अशी उरते. आपल्या चेतनेला कंप फुटतो आपल्या मुलीला पाहून, मग तिच्या लग्नाचा विचार येतो, मग असं वाटतं की हिचं लग्न कधी देईल, त्याच्यासाठी काय काय करू. चेतना कंपित होते. पण या ठिकाणी देहभावच नसतो त्यामुळे चेतना कंपितच होत नाही. अशा वेळेला तो स्वाभाविक रीतीने शांतीला आणि ब्रह्मभावाला पोचतो. न प्रभृषेत प्रियम प्राप्य न उद्विजेत प्राप्यच्या प्रियम स्थिर बुद्धी असंमूढो. ब्रह्मविद तो ब्रह्माला जाणतो, ब्रह्म त्याच्या ठाई पडत, ब्रह्मणी स्थिता तो ब्रह्मामध्ये राहतो. बाह्य स्पर्शेषु असत्तात्मा. विषय सुखाबद्दल तो अनासक्त होऊन जाते. कारण स्पर्शाचं सुख हे अवलंबित्वाचं सुख आहे. स्पर्श हा देखील सगळ्या विषयातला राजा समजलेला आहे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध तसं ओळखणं कठीण आहे, याच्यात श्रेष्ठ कोण आहे. पण स्पर्श हा अतिसुख काही सुखदायी आहे. पण हे स्पर्शाचं सुख आहे, अवलंबित्वाचं सुख आहे. विषयाचं सुखच दुसऱ्यापासून मिळणारं सुख हे विषयाच्या सुखाचं लक्षण आहे. दुसरा उपलब्ध तर पाहिजे, तो आपल्याला अनुकूल तर पाहिजे दुसऱ्या पदार्थापासून सुख मिळायला. शिवाय ते सुख क्षणभंगूर देखील सांगितलेलं आहे. याच्या उलट हे जे आत्म्याचं सुख आहे त्या आत्म्याचं आत्म्याच्या सुखाचं वर्णन करताना ते कशावरच अवलंबून नसलेलं सुख असं वर्णन केलेलं आहे. आत्म्याचं सुखाचं वैशिष्ट्य असं की त्या ठिकाणी देह मन आणि बुद्धी यांची सगळी कार्य थांबून जातात. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी मन नाहीस होऊन जात. सब्रह्म योग युक्तात्मा, त्याला ब्रह्म योग युक्तात्मा असं भगवंत म्हणतात. ब्रह्म याचा अर्थ अविनाशी चेतना, एकमेवाद्वितीय असल्यामुळे आनंदाचा शांतीचा प्रेमाचा प्रत्यय घेणारी आपल्यामध्येच. ब्रह्म योग युक्तात्मा या ब्रह्माशी आपण देहात असताना देखील एकरूपता हा योग. हा जो योग आहे या योगाची विशिष्ट युक्ती असल्यामुळं विशिष्ट मार्ग असल्यामुळं त्याचा एक मार्ग फलत्यागातून जातो. फलत्यागाच्याही आधी ब्रह्माशी तादात्म्याचा मार्ग चित्तलयातून जातो. चित्ताचा लय झाला की ब्रह्मप्राप्ती होते. अशा प्रकारे तो युक्त होतो, तो एकरूप होतो. सुखम अक्षयम अश्नुते, अशा वेळेला तो अक्षय म्हणजे ज्या सुखाला क्षय नाही अशा सुखाला तो प्राप्त होतो. मात्र जे स्पर्शाने मिळणारे भोग असतात, येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते, ते जणू दुःखाचं जन्मस्थानच समजा, त्याच्यातून दुःख निर्माण होतं, दुःखाची योनीच समजा. आद्यंतवंत कौंतेय नैशूरमते बुधा, ते प्रारंभीही तसेही दुःखदायक असतात आणि त्याचा शेवट परिणाम देखील दुःखदायकच असतो. मध्ये मात्र सुख झाल्यासारखं होतं. स्पर्शाच्या सुखाच्या आधी अस्वस्थता असते. स्पर्शाच्या सुखाच्या वेळेला चित्ताचाच लय होतो आणि क्षणिक सुख प्राप्त होतं आणि स्पर्श सुखाच्या नंतर देखील थोडं वैषम्यच प्राप्त होतं. वैराग्य प्राप्त होतं. आता हे सुख परत नको असं वाटायला लागतं. भोजन झाल्यानंतर पोट भरल्यावर जेवणाची इच्छा संपते आणि आता भोजन नको असं वाटायला लागतं. भगवंतांनी याला देखील दुसऱ्या अध्यायामध्ये मात्रा स्पर्शास तुकांते शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिना अनित्या तामस्थितिक्षस्व भारत, तो आणि हा श्लोक शब्द बदलून केवळ लिहिलेले आहेत. येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा, जो बुध म्हणजे बुद्धिमान आहे तो मात्र या ठिकाणी रमत नाही, कारण या सुखाची क्षणभंगुरता त्याला समजलेली असते, रमत नाही. या सुखाची मर्यादा त्याला कळलेली असते. शक्नोति हैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात्, शरीराचा त्याग करायच्या आधी किंवा मृत्यू होण्याच्या आधी तो शक्नोति हैव यः सोढुं, तो सहन करायला शिकतो. काय? काम क्रोधोद्भवं वेगम, काम आणि क्रोध यांच्यापासून निर्माण झालेले वेग किंवा आवेग जो सहन करतो, आवडतो. आणि शरीर सोनेपर्यंत कायम आवरत राहतो सयुक्त. परत युक्त म्हणजे कोण? तिथं आहे त्याच्या पुढे जाऊन अजून युक्त हा शब्द सांगितला. इथं मात्र ही युक्त या शब्दाची व्याख्या थोडीशी ध्यानाला जवळची अशी होऊन गेली. तो साक्षी राहतो, तो द्रष्टा राहतो, तो अलिप्त राहतो, तो सहन करतो, तो प्रबळ होऊ देत नाही, तो वरचढ होऊ देत नाही. पण हे सर्व होण्यासाठी तो काम आणि क्रोध यांच्या आवेगांना ते असताना देखील वेगळेपणाने पाहतो, जागृतीत पाहतो. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर फार सुंदर ओव्या लिहिले. मी या ओव्या घेणार आहे आणि संपवणार आहे. ज्ञानी यांच्या हनठाई याची मातही कीर नाही. कशाची? काम क्रोध आणि त्यातून निर्माण झालेले जे आवेग आहेत. देही म्हणजे देहामध्ये असतानाच देहभाव, जिही म्हणजे विषयांसंबंधीचे भाव किंवा आवेग, जिही स्ववश केले, ज्यांनी आपल्या स्वाधीन केले असे जे ज्ञानी आहेत त्यांना मात्र याची मातही किरण नाही, ते घाबरत नाही या काम क्रोधांच्या वेगांना। जया ते बाह्याची भाष निणिजेची निःशेष, ज्यांना देह गावाच्या बाहेरची मात किंवा गोष्ट निःशेष माहीत नसते, याच कारण असं की ते आतलं सुख अनुभवत असतात। अंतरी सुख एक आती, एक सुख अंतरी आहे म्हणून ते बाह्याची भाष अजिबात जाणत नाहीत। एकेका विषयाकरता जीवन जगणारे लोक आहेत, आश्चर्य वाटत। नुसतं गाणं ऐकण्याकरता सबंध जीवन जगलेले लोक आहेत, नुसतं गाण्याकरता सगळं जीवन, नुसतं वाजवण्याकरता सगळं जीवन, खाण्याकरता, कपडे घालण्याकरता, दागिने घालण्याकरता, ज्ञानेश्वर महाराज इथं काय बोलतायत, जया बाह्याची भाष नेणिजेची निःशेष। माझ्या माहितीतल्या एक बाई भगिनी आजी आजारी होत्या, तर त्या वडा मागत होत्या, मिसळ मागत होत्या, भेळ मागत होत्या, त्यांना ते पदार्थ खायचे नव्हते, पथ्य होतं, आजारपण वाढणार होतं, पण बाहेरची भाषा फार कळत होती, इंद्रियांची भाषा। हा जो युक्त आहे, या युक्त या शब्दातच संयम आहे, या युक्त या शब्दातच साक्षीभाव आहे, या युक्त या शब्दातच मगाशीच आपण पाहिलं मनशुद्धी आहे, अंतःकरण शुद्धी आहे, इंद्रिय जिंकणं आहे। त्याचं असं लक्षात येतं की आत अंतरी सुख एक आधी, आत देखील एक सुख आहे की ज्या सुखात रमून राहायला पाहिजे। खरं म्हणजे जीवन किती सरळ आहे, सकाळी उठाव, मन इतकं व्याप करणार आहे की झोपेत देखील कित्येकांना विचाराचा अनुभव येतो, मग का नको प्रयोग करायला की आपण मनरहित होऊ का, काय अडचण आहे? काही अडचण नाही। जरा पाहावं आपल्या हातात सेकंद काटा, माझ्या घड्याळात सेकंद काटा नाही, एक राऊंड होईपर्यंत आपल्या मनात विचार उठतो की उठत नाही। तुमच्या असं लक्षात येईल की कित्येक वेळेला मन बाहेर जाते, माझं मन असं म्हणतो आणि काही ताब्यात नाही। कोणी करायचा हा प्रयत्न मन शांत करण्याचा? आपणच करायचा, करत नाही। थोडं श्वासावर लक्ष ठेवलं, श्वासावर नाम घेतलं, चिदाकाशात लक्ष ठेवलं, मनाचं अमन होईल अशा रीतीने प्रयत्न केला, विचारच उठू द्यायचा नाही, विचार उठला तर साक्षीत्व राखून सोडून द्यायचा तो विचार, थोडी खटपट, थोडा प्रयत्न, तास अर्धा तास, समजायला लागेल की आत देखील एक सुख आहे, अंतरी सुख एकाही, तरी ते वेगळेपणे भोगीचे, पण आतलं जे सुख आहे ते सुख, त्याची अडचण अशी आहे की ते वेगळेपणाने अनुभवता येत नाही, पण ते वेगळेपणे भोगीचे, जैसे पक्षी एक फळ चुंबीचे, पक्षी एक फळ एक आणि पक्षी फळ खातो आहे, असं हे सुख नाहीये। तैसे नव्हे तैस विसरीचे भोगीते, पणही भोगी अवस्था एक उठी, या भोगाच्या ठिकाणी, आत्मभोगाच्या ठिकाणी, ब्रह्मभोगाच्या ठिकाणी अशी एक अवस्था निर्माण होते, जे अहंकाराचा अचळू लोटी, अहंकाराचा पडदा बाजूला सारला जातो. मी आणि माझे विचार, माझं कर्तृत्व जर काही अडत असेल ध्यानामध्ये सुरुवातीला, तर विचार, विचारावर जरा नियंत्रण ठेवायला लागला, शिकला, जरा वाटायला लागलं की जमायला लागलं की आपल्या कर्तृत्वाच्या संबंधी गोष्टी आठवायला लागतात. आणि त्याही जर जमायला लागल्या बाजूला सारायला, तर विषयाची आठवण होते. हैराण होतो साधक, ध्यानाला बसला की विषयाचं चिंतन. तेही बाजूला जर सारलं तर त्याच्या बुडाशी अहंकारच असतो. भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखे सिदे मिठी गाढेपणे. त्यावेळेला सुखाशी मात्र अत्यंत गाढ अशी त्याची मिठी होते. तिये आलिंगन मेळी, होय आपे आप कवळी. तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे, पाणी पाण्यात मिसळल्यावर जसं वेगळं दिसत नाही एक होऊन जातं. का आकाशी वायो हरपे, तेथ दोन्ही हे भाषा हरपे. झाडं हलत होती, आकाशामध्ये वारा वाहतो आहे असं लक्षात येतं. आकाशात वारा लय पावला, झाड स्तब्ध उभी आहेत. तर आता आकाशही गेला आणि वाराही गेला. गेला याचा अर्थ वाराही नाही, त्यामुळे आकाशाचीही विशेष जाणीव नाही. तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये, या एकरूपतेमध्ये केवळ सुखच शिल्लक राहत. ऐसी द्वैताची भाषा जाय, मग म्हणो जरी एकची होय. अशा प्रकारे द्वैत नाहीस झालं आणि मग म्हणावं की त्या ठिकाणी एकच एक मी शिल्लक राहिलो आत्मरूपानी, तरी ते तर साक्षी कवण आहे जाणतेच आहे. मीच राहिलो असं जर समजलं तर मी राहिलो हे समजलं कोणाला? याचा अर्थ ते सुख आणि ते सुख स्वरूप झालेला मी आहे, त्या ठिकाणी मी हे सुख अनुभवतो आहे अशी एक वेगळी भावना परत आलीच. त्या ठिकाणी द्वैत पूर्ण नाहीस होतं, एकरूपता प्राप्त होते. आणि एकरूपता प्राप्त झाली हे देखील सांगायला दुसरा कोणी शिल्लक राहत नाही. म्हणून असो हे स्वभाव आहे. येथं न बोलणे काय बोलावे? ज्या संदर्भात बोलता येत नाही अनुभवच घ्यायचा असतो, त्याच्या संबंधी किती बोलणार? ते खुणाची पावले स्वभावे आत्माराम. ते सहजच आत्म्याशी एकरूप होऊन राहिले हे अगदी सहज होतं. जर सहज झालं तरच होतं, सहज नाही झालं तर तिथं कोणतीही खटपट कामाला येत नाही. उलट तिथं काही प्रयत्न करणं हेच त्या स्थितीपासून दूर जाण्याचं लक्षण ठरतं. समर्थ म्हणतात त्याची न भेटता होये भेटी. त्याची भेट तर होते, पण मी भेटलो अशा भावने खेरीच त्याची भेट होते. भेटो जाता पडे तुटी, मात्र मी अनुभव घेणार आज बसणार की तो कधीच भेटला नाही असं समजा, कारण त्याच्यात अहंता आली. अहंतेचा पडदा दूरच होत नाही, म्हणून हे सहज घडायला लागतं. या सहज घडण्यावरून एक गोष्ट आठवली की एकदा असं झालं की एका गुप्तचरांनी राजाला एक बातमी येऊन सांगितली की नवरा दमून भागून घरी आला, सकाळी लवकर बाहेर पडलेला आणि रात्री 10:30 ला दमून भागून आला आणि बायकोला म्हणाला की मी आलोच आवरून, मला तहान लागली, पाणी दे. म्हणून तो पाय धुवायला गेला. बायको पाणी घेऊन आली, तोपर्यंत तो पाय धुवून बाहेर येऊन पलंगावर बायकोची वाट पाहत पडला आणि त्याला झोप लागली. गुप्तचरांनी तो संवाद ऐकला की मला पाणी दे, आणि गुप्तचरांनी हेही पाहिलं की पाणी मागून हा झोपला. मधून अधून सगळीकडे पाहत असताना गुप्तचर पाहत होता की पत्नी पाण्याचं भांड ग्लास हातात धरून उभी आहे बिछाण्यापाशी. हा झोपलेला आहे. सकाळी झोपेतून जागा झाल्यावर तो शर्मिंदा झाला. तो म्हणाला की रात्रभर तू जागी होतीस पाण्याचा ग्लास हातात. तर ती म्हणाली की तुम्ही आल्या आल्या म्हणालात की मला तहान लागलीय, पाणी दे, आणि मी पाणी घेऊन येईपर्यंत तुम्ही बिछाण्यावर झोपलेले होतात, मला उठवलं का नाहीस? तर ती म्हणाली दमून आलेले होतात म्हणून उठवलं नाही. पण तू जागत कशाला राहिलीस, तू झोपायचंस. ती म्हणाली की तुम्हाला तहान लागलेली होती, तुम्हाला जर रात्री कधीही जाग आली तर तुम्हाला पाणी हवं होतं म्हणून मी जागे राहिले. आणि गुप्तचरांनी ही वार्ता राजाच्या कानावर घातली. राजा म्हणाला की इतकं प्रेम आपल्या प्रजेच्या ठिकाणी एकमेकांच्या विषयी असं आहे. त्यांनी सांगितलं की बोलावून घ्या त्यांना. त्या दाम्पत्याला बोलावलं गेलं आणि तिला मोठा नजराणा देऊन माझ्या राज्याची ही श्रीमंती आहे, तुमच्यासारखे लोक आहे, भला मोठा नजराणा दिला. तिच्या शेजारी विचार केला की एवढं मोठं हिने काय केलं, रात्री जागली आणि त्याच्याकरता राजांनी नजराणा देणे एवढं काही घडलं नाही. ती फणकाऱ्याने नवऱ्याला म्हणाली की आज तुम्ही दमून भागून घरी या, बघू काय होत आहे ते. आणि बायकोने सांगितलं त्यालाही इलाज नव्हता, दमून भागून घरी आला, तुम्ही पाणी मागा म्हणाली म्हणून पाणी मागितलं. आणि संवाद गुप्तचरांनी तर तो ऐकलेला होता. थोड्या ती उभी राहिली आणि तीही झोपली. आणि सकाळी उठल्या उठल्या पहिला संवाद असा झाला की तो तिला म्हणाला की तुम्हाला उठवलं का नाही? ती म्हणाली की दमून आलेले होतात. मग तू झोपली का नाहीस? तुम्हाला तहान लागलेली होती, कधी उठाल? गुप्तचरांनी राजाच्या कानावर घातलं की परत एकदा तशी गोष्ट घडली आहे. राजाने त्यांना बोलावलं आणि 10 फटक्यांची शिक्षा दिली. राजा म्हणाला की हे घडवलेलं आहे आणि ते घडलेलं होतं, याच्यात फरक आहे. ध्यान ही अति नाजूक गोष्ट आहे. त्या ठिकाणी अति सावधानता लागते. ऐसी द्वैताची भाषा जाय भगव म्हणो जरी एकची होय, तरी ते तर साक्षी कवण आहे जाणतेचे. म्हणून मी असो हे आघवे येथ न बोलणे काय बोलावे, ते खुणाची पावले स्वभावे आत्मा राम. ऐसे जे सुखे मातले आपण पाची आपण राहिले, ते मी जाणे निखिळ बोतले सामरस्याचे. ते आनंदाचे अनुकार काय वर्णन आहे, सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे, ते विवेकाचे गाव की परब्रह्मींचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ही जीवनमुक्ताची लक्षणं आहेत, अजूनही लक्षणं आहेत, पण ती आता साधनेकडे जायला लागली. कारण इथं ज्या प्रकारे भगवंतांनी ते वेगळेपणे भोगीचे जैसे पक्षीय फळ चुंबीचे तैसे नाही तेथ विसरीचे भोगीते पण. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ध्यानाचा उल्लेख केला त्या ध्यानाबद्दल भगवंतांनी लगेच सांगायला सुरुवात केली. एका श्लोकाचा अवधी आहे, काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां स्पर्शान कृत्वा वही बाह्यांश. चक्षुचेव अंतरे भ्रुवो प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो यतेन्द्रिय मनोबुद्धि मुनि मोक्षपरायण विगतेच्छा भय क्रोधा यदा मुक्त एव सहा. ही जीवनमुक्ताची लक्षणे. हे जे दोन श्लोक आहेत याचा फक्त उच्चार इथे शक्य आहे, कारण याचं निरूपण करताना सगळं ध्यान समजवून द्यायला लागेल. आज या ज्ञान सत्राच्या निमित्ताने एका मोठ्या विषयाला स्पर्श करायचं ठरवलं अशा करता की याच वेळेला एखाद्या विषयाचा संपूर्ण आवाका मलाही पाहण्याची आणि मांडण्याची संधी मिळते. नाहीतर एकेका श्लोकावर दोन दोन चार चार पाच पाच प्रवचनं चालू असतात, त्यामुळे एकत्रित काय आहे हे तुम्हालाही आणि मलाही लक्षात अशा या उपक्रमांमुळे मिळत असतं. त्यामुळं मला बोलवलं हा माझ्यावर तुम्ही केलेला उपकारच आहे असं मला वाटतं. या गीता धर्म मंडळाच्या ज्ञान सत्राचं हे या महिन्यातलं पहिलं पुष्प अशा रीतीने मी स्वामीजींचं माझ्या सद्गुरूंचं स्मरण करून यथाशक्ती गुंफण्याचा प्रयत्न केला. इथं बोलताना खूप अभ्यासू मंडळी, गीतेचा वर्षानुवर्ष अभ्यास करणारी मंडळी समोर आहेत याचं एक भान असतं. 25 वर्ष उपक्रम चालावं ही सामान्य गोष्ट नाही, ही तशी मानवी आवाक्यातलीही गोष्ट नाही. एखादी गोष्ट वर्षानुवर्ष चालणं हे भगवंताच्या कृपेवरच अवलंबून आहे आणि ही कृपा गीतेचं कार्य करत असल्यामुळे योग योगेश्वर श्रीकृष्णांची आहे हे उघडच आहे. परत एकदा या निमित्ताने सेवा करायला मिळाली याकरता इथल्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि इथं थांबतो. विठ्ठल 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 विठ्ठल. नमस्तो योगी थोर निरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मागृहकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. एक अर्धा मिनिट आपण डोळे मिटवू शकतो. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.